आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सरकारी इतमामानं अंत्यसंस्कार. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि भूतान नरेश यांच्यासह अनेक मान्यवरांची श्रद्धांजली. गोंदियात जहाल नक्षलवाद्यांचं पोलिसांपुढं आत्मसमर्पण. बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या नितेश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक. आणि आज नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यात पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचा आज शोकाकुल वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. दिल्लीच्या निगमबोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. शीख धर्मीय संस्कारानुसार त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, भूतान नरेश, जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते, उच्चपदस्थ अधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा काँग्रेस कार्यालयातून निघाली. फुलांनी सजवलेल्या सैन्यदलाच्या वाहनावर त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. हजारोंच्या संख्येनं सर्वसामान्य नागरिकही सामील झाले होते. 12:15 सुमारास त्यांचं पार्थिव दिल्लीच्या निगमबोध घाटावर आणण्यात आलं. मनमोहन सिंग यांच्या शवपेटीवरील तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चंदनाच्या चितेवर नेण्यात आलं. यावेळी शीख धर्मातील प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. डॉ मनमोहन सिंग अमर रहेच्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. डॉ मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दिल्लीच्या रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं. काल त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणि आज काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जगातल्या अनेक देशांनी आपले शोकसंदेश पाठवले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संदेशाद्वारे डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जी के निधन ने हम सभी के हृदय को गहरी पीड़ा पहुंचाई है. उनका जाना एक राष्ट्र के रूप में भी हमारे लिए बहुत बड़ी क्षति है. विभाजन के उस दौर में बहुत कुछ खोकर भारत आना और यहां जीवन के हर क्षेत्र में उपलब्धियां हासिल करना ये सामान्य बात नहीं है. अभावों और संघर्षों से ऊपर उठकर कैसे ऊंचाइयों को हासिल किया जा सकता है उनका जीवन ये सीख भावी पीढ़ी को देता रहेगा. एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में उन्हें हमेशा याद किया जाएगा. एक चुनौतीपूर्ण समय में उन्होंने रिजर्व बैंक के गवर्नर की भूमिका निभाई. पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्त मंत्री रहते हुए उन्होंने वित्तीय संकट से घिरे देश को एक नई अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया. प्रधानमंत्री के रूप में देश के विकास में और प्रगति में उन योगदान को हमेशा याद किया जाएगा.
केंद्र सरकार ने 7 दिवसांचा दुखवटा जाहिर किया असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. डॉ मनमोहन सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली. डॉ मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारलं जाईल असा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला असून काँग्रेस पक्षाला ही माहिती देण्यात आली आहे असं भाजप खासदार आणि प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितलं. देशात आर्थिक विकासाचा पाया घालणारे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचा योग्य तो सन्मान राखण्यासाठी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार वचनबद्ध आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल असं डॉ मनमोहन सिंग म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना याची प्रचिती येत आहे. गरिबीतून सुरुवात करून बुद्धिमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम डॉ मनमोहन सिंग यांनी केलं ते देश तसंच जग विसरू शकत नाही असे महान व्यक्तिमत्व आपल्यात नाही याचं दुःख असून देशासाठी त्यांनी केलेलं समर्पण देश कधी विसरणार नाही असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. गोंदियात देवा सुमडो मुडाम नामक जहाल नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केलं असून तो छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गुंडम सुटपारा इथल्या रहिवासी आहे. त्याच्यावर 7 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. देवा मुडाम यांना काल जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष आत्मसमर्पण केलं. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या आत्मसमर्पण संबंधी केलेल्या आवाहनाला प्रभावित होऊन आणि माओवादी संघटनेत होणारा त्रास आणि अत्याचारास कंटाळून देवा सुमडो मुडाम यांना आत्मसमर्पण केलं आहे. आत्मसमर्पित माओवादी देवा अति नक्षल प्रभावित भागात असल्यानं त्याच्या गावात पूर्वीपासूनच सशस्त्र गणवेशधारी नक्षलवाद्यांचा वावर होता. माओवाद्यांचा भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी होऊन बाल संघटनांमध्ये काम करीत होता. आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या पहिल्या डावात 9 बाद 358 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारत अजून 116 धावांवर पिछाडीवर आहे. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारतानं कालच्या 5 बाद 164 धाव संख्येवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र काल नाबाद असलेल्या ऋषभ पंत 28 तर रवींद्र जडेजा 17 धावा करून बाद झालेत. त्यानंतर नितेश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 8व्या गड्यासाठी 127 धावांची भागीदारी करत भारताला फॉलो ऑनच्या संकटातून बाहेर काढलं. नितेश रेड्डी यांना आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. वॉशिंग्टन सुंदर 50 धावांवर आणि त्यापाठोपाठ जसप्रीत बुमराह शून्यावर बाद झाला. तिसऱ्या सत्रात आधी अपुऱ्या प्रकाशामुळे आणि त्यानंतर पाऊस पडू लागल्यानं उरलेला खेळ होऊ शकला नाही. दिवसअखेर नितेश रेड्डी 105 तर मोहम्मद सिराज 2 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या निधीवरून विरोधक सत्ताधारी पक्षांवर आरोप करीत आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या पुणे दौऱ्यावर आल्या असताना याबाबत स्पष्टीकरण दिलं. या योजनेमुळे शिक्षकांना पगार होण्यास उशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर तटकरे म्हणाले की ही चुकीची माहिती असून महिला बालविकास विभागाला इतर कोणत्याही खात्याचा निधी वळविण्यात आलेला नाही. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या 2024-2025 यावर्षी नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील उमेदवारांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं 4 जानेवारी ते 6 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली इथल्या जुन्या महाराष्ट्र सदनात अभिरूप मुलाखत प्रशिक्षण 2024-25 कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक तथा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरचे संचालक डॉ प्रमोद लाखे यांनी केलं आहे. नियतकालिक ही अभिव्यक्तींचं प्रभावी साधन असून सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु नियतकालिक अधिक व्यापक होण्यासाठी आणि अधिकाधिक वाचकांपर्यंत नियमितपणे पोहोचण्यासाठी त्यांचा कागद छपाई वितरणावर नाममात्र कर असावा असं मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केलं. साहित्य अकादमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आज मराठीतील वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. झाशीर आणि चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात YCCE नागपूर इथल्या उपयोजित रसायनशास्त्र विभागानं CSIR निरी नागपूर यांच्या सहकार्यानं ग्रीन हायड्रोजन संभाव्य आव्हान आणि अनुप्रयोग या संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील 1 आठवड्याचा ऑनलाईन अल्पमुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात STTP यशस्वीरित्या आयोजित केला. या कार्यक्रमात देशभरातील 160 प्राध्यापक संशोधक आणि उद्योग व्यावसायिकांचा सहपूर्ण सहभाग होता. उद्घाटन समारंभाला YCCEचे प्राचार्य डॉ उदय वाघे यांनी जागतिक कार्बन न्यूट्रलिटी प्राप्त करण्यासाठी ग्रीन हायड्रोजनची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार राज्य शासनानं सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार वाहनधारकांनी 31 मार्च 2025 पूर्वी नंबर प्लेट बसवावी असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे. HSRP नंबर प्लेटसाठी बुकिंग करण्यासाठी MHHSRP.com पोर्टल निश्चित करण्यात आलं असून वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन HSRP नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घ्यावी. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज गोंदिया, अमरावती, अकोला आणि नागपूर या जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज सर्वात कमी तापमान गडचिरोलीत 18.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.